दुसरे इतिहास अध्याय 8 परमेश्वराचे मंदिर आणि आपले घर बांधायला शलमोनाला 20 वर्षे लागली. मग हिरामाने दिलेली नगरे शलमोनाने वसवली. त्या नगरांमध्ये काही इस्रायल लोकास वस्ती करण्यास मुभा दिली. पुढे शलमोनाने हमात सोबा हे नगर जिंकून घेतले. वाळवंटातील तदमोर हे नगरही त्याने वसवले. कोठारांसाठी म्हणून त्याने हमात मधली नगरे बांधली. वरचे बेत होरोन आणि खालचे बेत होरोन यांचीही उभारणी शलमोनाने केली. ती त्याने भक्कम तटबंदीची नगरे केली. त्यांना मजबूत कोट वेशी आणि अडसर करून बालात नगर व अन्य कोठारे असलेली गावे यांची शलमोनाने पुनर्रचना केली. रथ ठेवण्यासाठी तसेच घोडेस्वारांच्या वस्तीसाठीही त्याने गावे वसवली. यरुश्लेम लबानोन व आपल्या अधिपत्याखालील सर्व प्रदेशात शलमोनाने आपल्या गरजेनुसार बांधकामे केली. इस्रायल लोक राहत असलेल्या प्रदेशात अनेक परके लोकही होते. ते म्हणजे हित्ती अमोरी परिजी हिव्वी आणि यबुसी. त्यांना शलमोनाने वेठविगार केले. हे लोक मूळचे इस्रायल नव्हते. या प्रदेशात राहून गेलेल्या लोकांचे ते वंशज होते आणि इस्रायल लोकांनी त्यांना अजून नष्ट केले नव्हते. ते अजूनही आहेत. इस्रायल लोकांपैकी कोणालाही शलमोनाने वेठविगारीसाठी सक्ती केली नाही. ते त्याचे योद्धे होते. ते सैन्याधिकारी रथाधिपती स्वारांचे अधिकारी असे होते. काही इस्रायल लोक तर शलमोनाच्या अधिकाऱ्यांवर अंमल गाजवणारे होते. असे प्रमुख अधिकारी 250 होते. शलमोनाने फारोच्या कन्येला तिच्यासाठी बांधलेल्या महालात दाविद नगराहून आणले. शलमोन म्हणाला, ज्या ज्या ठिकाणी परमेश्वराच्या कराराचा कोश ठेवण्यात आला ती सर्व स्थाने पवित्र आहेत. तेव्हा माझ्या पत्नीने इस्रायलाचा दाविद याच्या नगरात राहू नये. मग शलमोनाने वेदीवर परमेश्वरास होमार्पणे केली. मंदिराच्या प्रवेश मंडपासमोरच शलमोनाने ती वेदी बांधली होती. मोशेच्या आज्ञेप्रमाणे शलमोन रोज होमार्पणे करी. शब्बाताच्या दिवशी नवचंद्र दर्शनीला वर्षभरातल्या 3 सणांना होमार्पणे करायची असत. बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण आणि मंडपाचा सण हे 3 वार्षिक सण होत. आपल्या पित्याच्या सूचना शलमोनाने तंतोतंत पाळल्या. परमेश्वराच्या सेवेसाठी त्याने याजक वर्गाच्या नेमणुका केल्या. लेवींना त्यांची कामे पार पाडायला नेमले. स्तुतिगीत म्हणणे आणि मंदिराच्या चाकरीतील रोजची सेवा कार्य बजावण्यात याजकांना मदत करणे ही लेवीची कामे होती. याखेरीज शलमोनाने प्रत्येक प्रवेशद्वाराशी द्वारपालांच्या गटांच्या नेमणुका केल्या. परमेश्वरास मानणाऱ्या दाविदाने अशाच सूचना दिल्या होत्या. याजक आणि लेवी यांना शलमोनाने ज्या सूचना दिल्या त्यामध्ये इस्रायल लोकांनी बदल केला नाही की आज्ञाभंग केला नाही. मौल्यवान वस्तू जतन करण्याविषयीच्या आज्ञांचाही त्यांनी बदल केला नाही. शलमोनाची सगळी कामे सिद्धीस गेली. मंदिराच्या कामाला सुरुवात केल्यापासून ते संपेपर्यंत त्यांचे व्यवस्थित नियोजन केले होते. अशा रीतीने परमेश्वराच्या मंदिराचे काम पूर्ण झाले व ते उपयोगात आणले जाऊ लागले. यानंतर शलमोन लाल समुद्रानजीकच्या अदोम देशातील एसियोन गेबेर आणि एलोत या नगरात गेला. हिरामाने त्याच्याकडे आपली गलबते पाठवली. समुद्र पर्यटनात तरबेज अशा हिरामाच्या सेवकांनीच ती नेली. शलमोनाच्या चाकरीतील लोकांबरोबर हे सेवक ओफिर येथे गेले आणि तेथून 450 किक्कार सोने आणून त्यांनी ते शलमोनाला दिले.